आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार. एसटीच्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 19व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य 2023-24 युवक महोत्सवाचा समारोप आणि उडान योजनेअंतर्गत नांदेड इथली विमानसेवा येत्या 31 मार्चपासून पूर्ववत. आता सविस्तर बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार आहे. उद्या दुपारी नवी दिल्लीत होणारी ही पत्रकार परिषद समाज माध्यमांवर थेट प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं ट्विटरवर दिली आहे. दरम्यान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी आज पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या दोघांचं स्वागत केलं. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांची माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतीय स्टेट बँकेनं निवडणूक रोख्यांची सर्व माहिती परवा आयोगाला दिली. 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान खरेदी झालेल्या आणि वटलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती बँकेनं दिली आहे. आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हा निर्णय घेतल्याचं खडसे यांनी सांगितलं. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या कन्या रोहिणी खडसे यासुद्धा निवडणूक लढवणार नसल्याचं खडसे यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याअंतर्गत विविध शासकीय योजनांद्वारे घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी महिला बचत गटाला प्रतिबचत गट 1 लाख रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजना तसंच स्वनिधी योजनेअंतर्गत 10,000 रुपये कर्जासाठी 2,000 रुपये तर 20,000 रुपये कर्जासाठी 4,000 रुपये आर्थिक मदत केली जाईल. आज 70,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एसटी महामंडळाच्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. एलएनजी रुपांतरणामुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे 16,000 प्रवासी वाहनं आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34% खर्च हा डिझेलवर केला जातो. टप्प्याटप्प्याने एसटी महामंडळातील सर्व वाहनं एलएनजी इंधनावर रुपांतरित करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान निधी 11,000 रुपयांवरून 20,000 रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीनुसार वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबवण्यात येते. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतील 50 कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवरील व्याजाच्या रकमेतूनच ही रक्कम देण्यात येईल. थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार सन्मान निधीची रक्कम संबंधित पत्रकारांच्या बँक खात्यात जमा होईल. वस्त्रोद्योग विभागाच्या एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार विविध योजनांकरता ई टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे. विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून त्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही या प्रणालीमार्फत करण्यात येणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. नवमतदारांसाठी मेरा पहिला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
नमस्कार, मी विष्णू कालिंदी दिगंबर मनोहर आणि आता निवडणुका पुढे आहेत आणि त्यासाठी थोडीशी एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो की माझं पहिलं वोट देशासाठी या अभियानाअंतर्गत तुम्ही तुमचं वोट जे आहे ते देशासाठी द्या अशी माझी नम्र विनंती आहे. आणि असंही करू नका की मतच द्यायचं नाही, मत देणं हा तुमचा अधिकार आहे, तो बजावलाच पाहिजे. आणि त्या दिवशी सुट्टी लागून आली आहे म्हणून फिरायला जाणं किंवा घरी आराम करणं हे टाळा. आणि माझ्या मताने तुम्ही स्वतःबरोबर इतर 5 लोकांना घेऊन जा मतदानाला, आणि उज्ज्वल भविष्यासाठी भारतासाठी हे मतदान आवश्यक आहे.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित 19व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य 2023-24 युवक महोत्सवाचा आज समारोप झाला. प्रख्यात अभिनेत्री तथा लेखिका सोनाली कुलकर्णी या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युवकांनी स्वतःला ओळखावं आणि कोणाला हरवण्यापेक्षा कलेतला आनंद जाणून घ्यावा असा सल्ला त्यांनी युवकांना दिला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या 11 मार्चपासून 5 दिवस चाललेल्या या महोत्सवात 24 विद्यापीठांच्या 875 विद्यार्थ्यांनी 30 कला प्रकारात आपली कला सादर केली. स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील उडे देश का आम आदमी अर्थात उडान या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड इथून विमानसेवा पूर्ववत होत आहे. नांदेड हैदराबाद आणि नांदेड अहमदाबाद ही 2 विमानं 31 मार्चपासून नियमितपणे सुरू होणार असून बेंगळुरू नांदेड जालंधर विमानसेवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा शाहू फुले आंबेडकर सामाजिक पुरस्कार 2021-22 या वर्षासाठी जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेस तर डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विलास चंदने यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी चौकडे तसंच संचालक विलास चंदने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांची टक्केवारी आणि सहभाग वाढवण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आज दिव्यांग मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरी आणि चित्ररथाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत तसंच निवडणूक आयोगाच्या सक्षम एपच्या माध्यमातून अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे. दिव्यांगांच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातल्या धार्मिक तसंच ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी अशी मागणी पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे. आज धाराशिव इथं पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलं. नांदेड इथं ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील भोगाव इथले रहिवासी दाजीबा शंकरराव गाढे आणि त्यांचा मुलगा गोपीनाथ गाढे हे दोघे दुचाकीवर नांदेडला जात असताना आसना नदीच्या पुलावर हा अपघात झाला. या दोघांना जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांची निवासस्थानं आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी राज्य सरकारनं 102 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निवासस्थानांच्या बांधकामाला लोकसभा निवडणुकीनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार. एसटीच्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 19व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य 2023-24 युवक महोत्सवाचा समारोप आणि उडान योजनेअंतर्गत नांदेड इथली विमानसेवा येत्या 31 मार्चपासून पूर्ववत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.